आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर. गणेशोत्सव हा सण राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्याची सरकारची ग्वाही. राज्यातील कटकमंडळे स्थानिक स्वराज्य संस्थेत समाविष्ट होणार. आणि अँडरसन तेंडुलकर क्रिकेट मालिकेच्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडची सावध सुरुवात. आता सविस्तर बातम्या. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात काल विशेष जनसुरक्षा विधेयकाच्या मंजुरीसह विविध विषयांवर चर्चा तर काही विषयांवर निर्णय घेण्यात आले. ऐकूया अधिक वृत्तांत माझे सहकारी प्रशांत जाधव यांच्याकडून.
महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत काल मंजूर करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक सादर केलं होतं. देशाच्या व्यवस्थेवर घाला घालणाऱ्या विरोधात कडक कायदे करण्याची गरज व्यक्त करत असा कायदा करण्यामागची भूमिका मुख्यमंत्र्यांनी सदनात स्पष्ट केली.
कुठेही राज्य सरकारला अब्यूज करणं, पॉवर अब्यूज करणं, पोलिसांना पॉवर अब्यूज करणं अशा प्रकारची कुठेही त्या ठिकाणी व्यवस्था नाहीये. अतिशय बॅलेन्स्ड अशा प्रकारचा कायदा केलेला आहे आणि कोणाला त्रास देण्याकरता कायदा करायचा नाहीये. आणि ज्यांच्यावर कारवाई करायची त्यांच्यावरही कारवाई ही थर्ड फोरमनी, ज्याच्यामध्ये जजेस आहेत त्या फोरमनी मान्यता दिल्यानंतरच ती करता येते. आणि मी पुन्हा सांगतो की ही काही आमची राजकीय भूमिका नाही, ही भूमिका सक्सेसिव्ह गव्हर्नमेंटनी मांडलेली आहे.
मात्र विरोधकांचा आवाज दाबणे, घटनेने दिलेले अधिकार हिरावून घेणे आणि स्वतःचा राजकीय विरोध संपवणे हे या विधेयकात असल्याची टीका आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे. राज्याला गणेशोत्सवाची 100 वर्षांची परंपरा असून हा सण राज्य महोत्सव म्हणून सरकार घोषित करेल अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत दिली आहे.
महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असावा असलेला आपला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून राज्य सरकार घोषित करेल हे त्या ठिकाणी आजच मी स्पष्टीकरण करतो. या गणेशोत्सवाची व्याप्ती संस्कृती, प्रकृती, प्रवृत्ती आणि प्रचार याबद्दल महाराष्ट्र सरकार कटिबद्ध राहील.
मुंबईतील गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काचं घर मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. कुठल्याही पात्र गिरणी कामगाराला घरापासून वंचित ठेवलं जाणार नाही. तसंच मुंबई शहर आणि लगतच्या परिसरात घरे बांधून देण्यात येतील असा निर्णय काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत झाल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनानं 181 कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता दिल्याची आणि वर्धा इथल्या सेवाग्राम रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या तक्रारीबाबत आढावा घेतला जाईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरवणे येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
राज्यातल्या 1,75,00,000 शेतमजुरांसाठी विमा योजना लागू करण्यात येईल अशी घोषणा कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली असल्याचं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं. शेतजमीन, बांध आणि रस्त्यांवरून निर्माण होणाऱ्या वादांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्यव्यापी शेतजमीन मोजणी मोहीम राबवणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली. जीआय तंत्रज्ञानाचा वापर करून मोजणी डिजिटलायझेशन केलं जाईल. पुढील 2 वर्षात आधी मोजणी मग रजिस्ट्री धोरण राबवलं जाईल, त्यामुळे जमिनीचे वाद कायमचे संपुष्टात येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधान परिषदेत मुंबईतल्या नवीन इमारतींमध्ये मराठी माणसांसाठी घरांचं 50% आरक्षण ठेवण्याबाबतचं धोरण निश्चित केलं जाईल असं आश्वासन शंभूराज देसाई यांनी दिलं. एखाद्या ठिकाणी मराठी माणसाला घर नाकारलं जात असेल तर त्या बांधकाम व्यावसायिकावर निश्चित कारवाई केली जाईल असंही देसाई यांनी सांगितलं. आमदार मिलिंद नार्वेकर यांनी तारांकित प्रश्नांद्वारे हा मुद्दा उपस्थित केला होता. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. विकसित भारत 2047च्या दृष्टीने सुधारित युवा धोरणाची आखणी करावी, नव्या आव्हानांना सामोरं जाणाऱ्या युवकांच्या बदलत्या विचारसरणीचा समावेश युवा धोरणात केल्यास परिवर्तन शक्य आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. विधानभवनात राज्याच्या सुधारित युवा धोरणासाठीच्या समिती बैठकीत ते काल बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री आणि समितीचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे आदी यावेळी उपस्थित होते. पुणे आणि खडकी कटक मंडळ पुणे महानगरपालिकेमध्ये औरंगाबाद कटक मंडळ छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये, देवळाली आणि अहमदनगर कटक मंडळ स्वतंत्र नगरपालिकांमध्ये, कामठी कटक मंडळ येरखेडा नगरपंचायतमध्ये समाविष्ट होणार आहेत. या कटक मंडळांचा महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समावेश झाल्याने नागरी सुविधा तसंच इतर विकास होण्यासाठी मदत होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात विधान भवनात घेतलेल्या बैठकीत काल सांगितलं. अमेरिका, कॅनडा आणि डेन्मार्कमध्ये इयत्ता पहिली ते आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची पहिलीच मराठी भाषेची परीक्षा यावर्षी मे महिन्यात घेण्यात आली. परीक्षार्थी 103 विद्यार्थ्यांपैकी 24 विद्यार्थ्यांना A1 श्रेणी मिळाली. त्याविषयीचा हा वृत्तांत.
बालभारतीच्या पुस्तकांचा अभ्यास करून या विद्यार्थ्यांनी बृहन महाराष्ट्र मंडळ नॉर्थ अमेरिका यांच्याद्वारे महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या अंतर्गत ही परीक्षा दिली. त्यामध्ये अमेरिकेतील 67, कॅनडातील 22, डेन्मार्कमधील 14 विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यापैकी 53 मुलं तर 50 मुली होत्या. या विद्यार्थ्यांना विविध श्रेणी देण्यात आल्या. पहिल्या परीक्षेला विद्यार्थी संख्या कमी होती, ती पुढील परीक्षेत वाढली पाहिजे अशी अपेक्षा मुक्त विद्यालय मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी व्यक्त केली. एकीकडे मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये तिसरी भाषा लागू करण्यावरून चर्चा सुरू असताना परदेशात राहून मराठी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं हे मूल्यांकन अनिवासी भारतीय मराठी बालकांच्या मुलांसाठी नक्कीच लाभदायक ठरेल. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर, पुणे.
अहिल्यानगर इथं काल निर्यात आणि मैत्री या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्ह्यातील उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी यावेळी सांगितलं. या कार्यशाळेत जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक दीपक शिवदास, अतिरिक्त कामगार आयुक्त आणि मैत्री सेलचे भास्कर मोराडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे आदी उपस्थित होते. नाशिक जिल्हा परिषदेतील महिलांचा छळ करणाऱ्या एका विभाग प्रमुखासंदर्भात 30 महिलांनी निनावी तक्रार दाखल केल्यानंतर संबंधिताला चौकशीनंतर सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. गुरुपौर्णिमा राज्यात सर्वत्र काल मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विविध मंदिरांमध्ये भक्तांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. शाळांमध्ये आपल्या गुरुजनांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण इथं कायदेविषयक जागरुकता शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेमार्फत वृक्ष प्रसाद योजना कालपासून औपचारिकपणे सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत इच्छुक साई भक्तांना प्रसादस्वरूप निंब वृक्षाची रोपं वितरित केली जात आहेत. सह्याद्री देवराई संस्थेद्वारे अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला असून राज्यातील इतर मंदिरं देखील यात सहभागी झाली आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात काल लॉर्ड्स इथं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचे सलामीवीर लवकर बाद झाल्यानं दिवसअखेर त्यांनी सावध खेळ करत 4 बाद 251 धावा केल्या. जो रूट 99 तर कर्णधार बेन स्टोक्स 39 धावांवर खेळत आहेत. 5 सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ 1-1 सामना जिंकून बरोबरीत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील धान आणि भाजीपाला पिकांना त्याचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील बहुतांश नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गडचिरोली नजीकच्या पाल नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं गडचिरोली नागपूर मार्गावरील वाहतूक बंद आहे. गोविंदपूर नाल्याच्या पुरामुळे गडचिरोली चामोर्शी आणि दिना नदीच्या पुरामुळे आष्टी आलापल्ली मार्गांवरील वाहतूक ठप्प आहे. अन्य 12 मार्गांवरील वाहतूकही विस्कळीत झाली आहे. हवामान अंदाज. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर. गणेशोत्सव हा सण राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्याची सरकारची ग्वाही. राज्यातील कटक मंडळे स्थानिक स्वराज्य संस्थेत समाविष्ट होणार. आणि अँडरसन तेंडुलकर क्रिकेट मालिकेच्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडची सावध सुरुवात. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.